चीनीमंडी.com पॉडकास्ट।
वीसी डेली शुगर मार्केट अपडेट, सोमवार 11 नोव्हेंबर 2019। डोमेस्टिक मार्केट, आज बाजार संत गतीने सुरू झाला, तथापि देशातील काही भागात मागणी होती। महाराष्ट्र S30 साखरेचा व्यापार 3050 रुपये ते 3100 रुपये प्रति क्विंटल राहिला, तर M30चा व्यापार 3190 रुपये ते 3250 रुपये राहिला। दक्षिण कर्नाटक, S30 साखरेचा व्यापार 3225 रुपये ते 3250 रुपये प्रति क्विंटल राहिला, तर M30चा व्यापार 3250 रुपये ते 3300 रुपये राहिला। उत्तर प्रदेशमध्ये M30चा व्यापार 3320 रुपये ते 3400 रुपये होता। गुजरातमध्ये S30 साखरेचा व्यापार 3140 रुपये ते 3160 रुपये होता, तर M30चा व्यापार 3230 रुपये ते 3290 रुपये राहिला। कोलकाता, S30 साखरेचा व्यापार 3550 रुपये ते 3560 रुपये राहिला। तमिळनाडूमध्ये S30चा व्यापार 3250 रुपये ते 3375 रुपये होता, तर M30चा व्यापार 3300 रुपये ते 3400 रुपये राहिला। कोलकाता वगळून दिलेले सर्व डोमेस्टिक साखरेचे भाव GST सोडून आहेत। इंटरनॅशनल मार्केट, 2018-19 हंगामामधील 150 पेक्षा कमी क्युम्जा असलेल्या पांढऱ्या साखरेला बाजारामध्ये चांगली मागणी होती। एक्सपॅक्टनुसार पांढऱ्या साखरेची मागणी 2050 रुपये ते 2070 रुपये प्रति मेट्रिक टन राहिली। लंडन व्हाईट शुगर फ्रंट मंथ कॉन्ट्रॅक्ट $3.3260 प्रति टन राहिला, तर US शुगर फ्रंट मंथ कॉन्ट्रॅक्ट 1.2408 सेंट्स होते। भारतीय पांढऱ्या साखरेचे FOB संकेत $3.30 ते $3.32 राहिला। करन्सी आणि कमोडिटी, अमेरिकी डॉलरच्या तुलनेत रुपयाचा व्यापार 7.1444 मध्ये झाला, तर ब्राझिलियन रियलचा व्यापार 4.1636 मध्ये झाला। क्रूड फ्युचर्स 4024 रुपये प्रति बॅरल आणि क्रूड WTI $5.631 होते। इक्विटी, BSE सेन्सेक्स 2.47 अंकांनी वर येऊन 4034.08 अंकावर बंद झाला, तर नॅशनल स्टॉक एक्सचेंजचा NSE Nifty 5.30 अंकांनी वर येऊन 11913.45 वर बंद झाला।